नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुरज कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. फाल्यां जावपी G7 शिखर सभेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज इटलीच्या आपुलियाक भेट दिवपाक भायर सरतले. भाजपा फुडारी पेमा खांडू आयज अरुणाचल प्रदेशाचे मुखेलमंत्री म्हण सोपूत घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला तांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानार कुवेतातल्या उज्याच्या दुर्घटनेविशी काल नियाळ बसका जाली. भारतातली किरकोळ चलनवाढ मे 2024 4.75% पावल्या. फाटल्या वर्सा ही सगळ्यात उणी दर आसा. फुडले 3 ते 4 दीस उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काय वाठारांनी उष्णताय लहार ते खर उष्णताय लहाराची स्थिती चालू उरतली असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. खेळात. आयसीसी दादल्यांच्या T20 संसारीकरण क्रिकेटात काल राती झाल्ल्या खेळात भारतान अमेरिकेक 7 गड्यांनी हारायले. आता पुराय खबरो. फाल्यां जावपी G7 शिखर सभेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज इटलीच्या आपुलियाक भेट दिवपाक भायर सरतले. भारताक या शिखर परिषदेत संपर्क देश म्हण आपयला अशें नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना विदेश वेव्हार सचिव विनय क्वात्रा हांणी सांगले. सेगीत तिसऱ्या कार्यकाळा खातीर कार्यभार हातात घेतल्या उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची ही पहिलीच विदेश भोंवडी आसली. G7 शिखर सभेत हजर आशिल्ल्या हेर थपसारीक फुडाऱ्याकडेनय भारता खातीर तशेंच संवसारीक दक्षिणेच्या म्हत्वाच्या प्रश्नांचे संवाद साधपाची ही भेट आसतले असे ताणी मुखार सांगले. शिखर सभेच्या निमतान प्रधानमंत्री मोदी G7च्या फुडाऱ्यांकडेन द्विपक्षीय बसका घेतले. तशेंच प्रधानमंत्री आपल्या इटालियन संपदस्थ जॉर्जिया मेलोनी हांच्याकडेन द्विपक्षीय उलोवप करतले. भाजपा फुडारी पेमा खांडू आयज अरुणाचल प्रदेशचे मुखेलमंत्री म्हण सोपूत घेतले. इटानगरातल्या दोर्जी खांडू अधिवेशन केंद्रात सकाळी 11 वरांचेर हो सोपूतविधी सुवाळो जातलो. पेमा खांडू हांणी काल सांजवेळार राजभवनात राज्यपाल लेफ्टनंट जनरल KT परनायक हांकां मेळून नवे सरकार घडोवपाचो दावो सादर केल्लो. उपरांत राज्यपालान तांकां नवे सरकार घडोवपाक आपयलो. हाचे आदी काल केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आनी तरुण चुग हांच्या हाजिरेत अरुणाचल प्रदेश भाजपा विधीमंडळ पक्षाचे फुडारी म्हण पेमा खांडू एकमतान वेचून आयले. सोपुतविधी सुवाळ्याक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आनी पक्षाचे सरचिटणीस BL संतोष हजर रावतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला तांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानार कुवेतातल्या उज्याच्या दुर्घटनेविशी काल नियाळ बसका जाली. कुवेतातल्या मंगाफ वाठारातल्या कामगार रावतात त्या केंद्रात जाल्ल्या उज्याच्या ह्या दुर्घटनेत सुमार 40 भारतीयांक मरण आयिल्ल्याचे आनी 50 वयर जखमी जाल्ल्याची माहिती विदेश वेव्हार मंत्रालयान दिल्या. प्रधानमंत्र्यांनी ह्या घडणुकेचे दुःख उक्तायला आनी मरण आयिल्ल्या कुटुंबा वांगडा आपली सहानुभूती आसा असे सांगले. जखमी लोक बेगीन बरे जावपाची प्रार्थना तांणी केली. तांणी शक्य आशिल्ली सगळी मजत करपाचे निर्देश दिल्यात. विदेश वेव्हार मंत्री राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हांकां बेगोबेग कुवेतात वचून मदत उपायांचे देखरेख करपाविशीचे निर्देश प्रधानमंत्र्यांनी दिल्यात. मरण आयिल्ल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबाक प्रधानमंत्री मदत निधीतल्यान 2 लाख रुपया दिवपाची घोषणाय प्रधानमंत्र्यांनी केल्या. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन ह्या महिन्याच्या 24 तारखेक जातले. अधिवेशनावेळा नवनिर्वाचित सदस्यांचो सोपुतविधी आनी लोकसभा सभापतींची वेंचणूक जातली. लोकसभा आनी राज्यसभेच्या जोड बसकेक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे अभिभाषण जातले आनी उपरांत ह्या अधिवेशनात ताचेर चर्चाय जातली. राज्यसभेचे अधिवेशन ह्या महिन्याचे 27 तारखेसावन सुरू जातले. हे अधिवेशन फुडल्या महिन्याचे 3 तारखेक सोपतले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू हांणी सोशल मिडिया पोस्टात ही माहिती दिल्या. देशातल्या लोकांनी निर्णय घेतला आणि आता खासदारांनी देशाची सेवा करपाक जाय असे रिजीजू हांणी म्हळा. 140 कोटी भारतीयांच्यो आकांक्षा पुराय करपाक चर्चा, वादविवाद आणि संदेश दिवपाक संसद ही योग्य माची आसा असे ताणी मुखार म्हळे. भारतातली किरकोळ चलनवाढ मे 2024 4.75% पावल्या. फाटल्या वर्सात ही सगळ्यात उणी दर आसा असे सांख्यिकी आणि कार्यावळीची अंमलबजावणी मंत्रालयान जाहीर केल्या आकड्याप्रमाण दिसून येतात. फाटल्या एप्रिल महिन्यात गिरायक दर निर्देशांक CPI चलनवाढ 4.83% आशिल्ले. फाटल्या महिन्याचो किरकोळ चलनवाढ दर मे 2023 उपरांत सगळ्यात उणो आसा. तशेंच हो दर मार्च 2024 सावन सेगीत 3 महिने 5% सकयल आसा अशी माहिती दिल्या. अन्न आनी इंधन सारखिले अस्थिर घटक आसपाव नाशिल्लो गाभो चलनवाढ दर आता सगळ्यात उण्या पावण्यार 2.97% पावला. दुसरे वटेन अन्न आनी पेय पदार्थांची चलनवाढ 7.87% स्थिर आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात. अनु एप्रिल महिन्यात देशातल्या उद्देगिक उत्पादन निर्देशांक IIP फाटल्या वर्षा एप्रिल महिन्याच्या तुळेत 5% वाढ झाल्या. एप्रिल 2023 वर्सा उद्देगिक उत्पादन दर 4.6% आशिल्लो. सांख्यिकी आणि कार्यावळ अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकड्याप्रमाण एप्रिल 2023 तुलनेत अंदू एप्रिल खण क्षेत्रातलो वाढीचो दर 6.7% चढ आसा. उत्पादन क्षेत्रात 3.9% वाढ जाल्यार वीज क्षेत्रात ह्या काळात 10.2% वाढ जाल्या. गिरायक आधारित वर्गीकरणाचेर आधारित हे वाढीची तीन मुखेल कारणां म्हळ्यार प्राथमिक वस्तू, मुळाव्यो साधन सुविधा क्षेत्रातल्या उत्पादन वस्तू आनी गिरायक टिका वस्तू जाल्ली वाढ. पूण औद्योगिक उत्पादन वाढ म्हयन्या दर म्हयन्याच्या आधाराचेर 3 महिन्याच्या निच्चांकी पातळीचेर आयल्या. मार्चात 5.4% आनी फेब्रुवारी 2024 5.6% तुलनेत आयआयपी 5% घसरला. हालीच जाहीर झाल्या जागतिक बँकेच्या अहवालाप्रमाण फुडले 3 आर्थिक वर्षांक 6.7% स्थिर विकास दरासयत भारत संसारातली सगळ्यात वेगान वाढपी अर्थव्यवस्था उरतलो. मजबूत देशांतर्गत मागणी, गुंतवणुकीची वाढ हाका लागून या मजबूत वाढीक चालना मेळटा. दुसरे वटेन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हळ्यार आयएमएफान ह्याच्या आदीच 2024-25 वर्सा खातीर भारताच्या वाढीचो अदमास 6.5% वयल्यान 6.8% मेरेन वाढयलो. हो मजबूत देशांतर्गत मागणी आनी काम करपी वयो गटातल्या लोकसंख्येच्या वाढीचेर आधारित आसा. मजगती वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमान आयज जाहीर केल्ल्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सा प्रमाण भारत 2 सुवात्यो सकल घसरला जाल्यार आयसलँडान आपली अव्वल सुवात राखून दवरला. भारत 129व्या सुवातेर आसा. दक्षिण आशियात बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आनी भूताना उपरांत भारत 5व्या सुवातेर आसा आनी पाकिस्तान सगळ्यात निमणे सुवातेर आसा. पूण घट आसूनय भारतान माध्यमिक शिक्षण नोंदणी आनी राजकीय सशक्तीकरणात मजबूत लैंगिक समानता दर्शयल्या. भारतीय हवामान खात्यान फुडले 3 ते 4 दीस उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल, बिहार आनी झारखंडाच्या कांय वाठारांनी उष्णताय ल्हारा ते खर उष्णताय ल्हाराची स्थिती चालू उरतली असो अदमास उक्तायला. तशेंच ह्या काळात उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू विभाग आनी ओडिशा ह्या कांय वाठारांनी उष्णताय ल्हाराचो प्रभाव आसतलो अशें हवामान खात्यान सांगला. फुडल्या 3 दिसात उदरेन भारताच्या चडात चड तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना अशें हवामान खात्यान सांगला. फुडल्या 2-3 दिसात नैऋत्य मान्सून पावसा खातीर ओडिशा दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश आनी वायव्य बंगालच्या खाडीत फुडें सरपा खातीर हवामानाची परिस्थिती अनुकूल आसा अशें हवामान खात्यान सांगला. फुडल्या 4 ते 5 दिसात उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी ईशान्य भारताचे व्हड ते खूप व्हड पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. काल दिल्लीत चडांत चड तापमान 44.7 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आयसीसी दादल्यांच्या T20 संवसारीक करंड क्रिकेटात काल न्यूयॉर्कातल्या नासाव काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात जाल्ल्या खेळात भारतान अमेरिकेक 7 गड्यांनी हारायले. ह्या जैताक लागून भारतान अ गटात 1 खेळ बाकी असताना सुपर 8 पात्रताय मेळयला. पहिली फलंदाजी करताना अमेरिकेन 110 धावण्यो काढल्यो. भारता वतीन अर्षदीप सिंगान 4 गडे बाद केले. अमेरिके खातीर नितीश कुमारान सगळ्यांत चड 23 बॉलांचेर 27 धावण्यो काढल्यो. 111 धावण्यांच्या मोखीचो फाटलाव करताना भारताची सुरुवात वाईट झाली आनी जलदगती गोलंदाज सौरभ नेत्रावळकरान विराट कोहलीक 0 आनी रोहित शर्माक 3 धावण्यांचेर बाद केले. पूण सूर्यकुमार यादवचो अर्धशकडो आनी शिवम दुबे हांच्या वांगडा केल्ल्या भागीदारी वरवीं भारतान जैत जोडले. खबरो सोपोवच्या परतून एक फावट मुखेल खबरो. फाल्यां जावपी G7 शिखर सभेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज इटालीच्या आपुलियाक भेट दिवपाक भायर सरतले. भाजपा फुडारी पेमा खांडू आयज अरुणाचल प्रदेशाचे मुखेलमंत्री म्हण सोपूत घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला तांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानार कुवेतातल्या उज्याच्या दुर्घटनेविशी काल नियाळ बसका जाली. भारतातली किरकोळ चलनवाढ मे 2024 4.75% पावला. फाटल्या वर्सात ही सगळ्यात उणी दर आसा. फुडले 3 ते 4 दीस उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल, बिहार आनी झारखंडच्या कांय वाठारांनी उष्णताय ल्हार ते खर उष्णताय ल्हाराची स्थिती चालू उरतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी खेळात आयसीसी दादल्यांच्या T20 संवसारीक करंड क्रिकेटात काल राती जाल्ल्या खेळात भारतान अमेरिकेक 7 गड्यांनी हारयले. इतल्यान हे राष्ट्रीय खबरापत्र सोपलें.